आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द कॅम्पॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। बांगलादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आयोजित केली सर्वपक्षीय बैठक। बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास। 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात अंतिम फेरीत धडक। विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आज मैदानात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर असून त्यांना आज द कॅम्पॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। फिजीचे राष्ट्राध्यक्ष विल्यम काटोनिवरो यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं। फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना गार्ड ऑफ दि ऑनर सुद्धा देण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत फिजी संबंध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्र्यांबरोबर चर्चा केली। फिजीची राजधानी सुवा इथं आज सकाळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं। फिजीत गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताच्या सहकार्यानं सुरु करण्यात आलेल्या सौर प्रकल्पाची राष्ट्रपतींनी पाहणी केली। फिजीच्या संसदेला त्यांनी काल संबोधित केलं। त्यावेळी फिजी आणि भारत यांच्यामधल्या 75 वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा त्यांनी उल्लेख केला। फिजीच्या दौऱ्यानंतर राष्ट्रपती मुर्मू 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान न्यूझीलंडला जाणार आहेत, तर 10 ऑगस्टला त्या तिमोर लेस्ते देशाला भेट देणार आहेत। बांगलादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज या मुद्द्यावर सर्व नेत्यांना माहिती दिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते। बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तिथल्या लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांनी देशात शांततापूर्ण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे। बांगलादेशच्या नागरिकांचे लोकशाही आणि मानवी हक्क अबाधित रहावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे। बांगलादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे। बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली। त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला। या पार्श्वभूमीवर बांगलादेशात शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी असं युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं। बांगलादेशात गेल्या 2 आठवड्यात अभूतपूर्व हिंसाचार आणि जीवितहानी झाली असून सध्याच्या हंगामी सरकारच्या काळात बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन त्यांनी केलं। बांगलादेशमध्ये हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व निर्णय लोकशाहीच्या तत्वांनुसार घेतले जावेत असं आवाहन अमेरिकेनं केलं आहे। हिंसा थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं। दरम्यान बांगलादेशची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन करणार असल्याचं बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी ढाका इथं सांगितलं। बांगलादेशातली सध्याची अराजकता दूर करण्यासाठी लष्कराची मदत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नजरकैदेत असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष आणि माजी प्रधानमंत्री खलिदा झिया यांची सुटका करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अटक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आदेशही राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी दिले। लष्करप्रमुख जनरल वकार उज जमान लवकरच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत। बांगलादेशमधली सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं तसंच सर्व शैक्षणिक संस्था आज सुरु राहतील अशी माहिती बांगलादेशच्या लष्करी सूत्रांनी दिली। 1971 साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशात गेल्या 10 वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर ओसरल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 2004 ते 2014 या कालावधीच्या तुलनेत 2014 ते 2024 या काळात नक्षलवादी घटनांचं प्रमाण 53% कमी झालं आहे असं ते म्हणाले. देशात नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन 38 पोचल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 10 वर्षात नक्षलवादी घटनांमध्ये मृत पावलेले सुरक्षा दलाचे जवान तसंच नागरिकांचं प्रमाणही कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत 1,92,00,000 सिम कार्डांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णुता धोरण अंमलात आणत असल्याचं त्यांनी सांगितलं. पॅरिस इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये काल भारताच्या अविनाश साबळे यांनी ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या बीडच्या अविनाश यांनी या शर्यतीत 5वं स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली. येत्या 8 ऑगस्टला अंतिम फेरी होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडू हॉकी, एथलेटिक्स, टेबल टेनिस आणि कुस्तीच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हॉकीमध्ये भारताचा उपांत्य फेरीतला सामना जर्मनीशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 सुरु होणार आहे. भालाफेक स्पर्धेतल्या ब गटाची पात्रता फेरी आज होणार असून त्यात भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा सहभागी होणार आहे. याच खेळ प्रकारात किशोर कुमार जेना हा देखील अ गटातून प्रयत्न करणार आहे. त्याचा सामना 1:50 सुरु होईल. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या रिपीचेश फेरीत किरण पाहल सहभागी होणार असून हा सामना 2:30 होणार आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत लढणार आहे. हा सामना 3:00 सुरु होईल. टेबल टेनिस स्पर्धेच्या 16 फेरीत हरमित देसाई, मानव ठक्कर आणि अंशता शरद कमल यांची लढत चीनच्या खेळाडूंची सुरु आहे. दरम्यान काल झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन याचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं. मलेशियाच्या झी चिया ली यानं लक्ष्यचा 13-21, 21-16, 21-11 असा पराभव केला. तामिळनाडूमधल्या सुलार इथं तरंग शक्ती 2024 हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आजपासून सुरु होत आहे. या सरावात भारताबरोबर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई आणि सिंगापूरसह 39 देश सहभागी होत आहेत. हा सराव 2 टप्प्यात होणार असून आज सुरु झालेला पहिला टप्पा येत्या 14 ऑगस्टपर्यंत तामिळनाडूत तर दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर दरम्यान राजस्थानमधल्या जोधपूर इथं होणार आहे अशी माहिती भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एपी सिंग यांनी काल नवी दिल्लीत दिली. भारताची तेजस, राफेल, मिराज 2000, जगवार, मिग 29 यासह इतर लढाऊ विमानं या युद्धसरावात भाग घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उत्तराखंडमधल्या माउंट मुकुट ईस्ट या 23,392 फूट उंचीच्या शिखरावर जाणाऱ्या 12 महिला गिर्यारोहकांच्या चमूला सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक अनुराग गर्ग यांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या चमूत सर्व महिला गिर्यारोहक असून त्या देशाचा तसंच सीमा सुरक्षा दलाचा झेंडा शिखरावर फडकवतील. आजादी का अमृतकाल या कार्यक्रमाअंतर्गत सीमा सुरक्षा दल अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचं गर्ग यावेळी म्हणाले. स्वच्छ भारत, स्वच्छ हिमालय असा संदेश देण्यासाठी हा महिला गिर्यारोहकांचा चमू 19,000 ते 23,392 फूट उंचीवरचा कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी खाली जोशीमठपर्यंत आणेल अशी माहितीही गर्ग यांनी दिली. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात देशाच्या पूर्व आणि वायव्य भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, झारखंड, बिहार, ओडिशा या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. बांगलादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आयोजित केली सर्वपक्षीय बैठक. बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात अंतिम फेरीत धडक विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आज मैदानात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार